अशा दिवसा मुळीचा बाई माझा समाज विकणार नाही.